नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या 5 वर्षात पाणी पोहोचेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड इथल्या जाहीर सभेत माहिती. देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. आता सविस्तर बातम्या. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या 5 वर्षात पाणी पोहोचेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं आज हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभीकरण कामाचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्यानंतर झालेल्या शंखनाद या जाहीर सभेत ते बोलत होते. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यासाठी वळवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
2019 में 40,000 करोड़ की लागत से मराठवाड़ वाटर ग्रिड प्रोजेक्ट चालू किए. ये 5 साल में मराठवाड़ के एक एक गांव में पानी पहुंचने वाला है. कोंकण और कृष्णा बेसिन की सारी नदियों का पानी हमारे मराठवाड़ के गांव में, घरों में और खेत में पहुंचे.
विकसित भारत बनवण्यात महाराष्ट्राचं महत्वाचं योगदान राहील असा विश्वासही शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना शहा यांनी भारत, भारताची जनता आणि भारताची सेना यावर हल्ला झाला तर भारत सहजासहजी सोडणार नाही असा संदेश या माध्यमातून संपूर्ण जगात गेला असल्याचं सांगितलं. ऑपरेशन सिंदूर आणि त्याची माहिती देण्यासाठी जगभरात गेलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळावर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकांचं त्यांनी खंडन केलं. नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाचा मुद्दा देखील शहा यांनी उपस्थित केला. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना ऑपरेशन सिंदूरबद्दल केंद्र सरकार तसंच भारतीय संरक्षण दलाचे आभार मानले. नांदेडच्या विकासाला गती देणार असून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महायुतीचा मोठ्या प्रमाणात विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. तत्पूर्वी नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी अमित शहा यांच्या हस्ते झाली. गेल्या 10 वर्षात देशातलं वैद्यकीय क्षेत्राचं चित्र बदललं असल्याचं सांगून वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागाही वाढवण्यात आल्याची माहिती शहा यांनी दिली. देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी 2014 भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्याला आज 11 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गुजरातमध्ये दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत असून अनेक वस्तूंसह रेल्वे आणि मेट्रोचं तंत्रज्ञानही आपण इतर देशांना निर्यात करू लागलो असल्याचं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात देशानं दशकांच्या बेड्या झुगारणारे अभूतपूर्व निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज देश निराशा के अंधकार से निकलकर विश्वास के उजाले में तिरंगा फहरा रहा है. साथियों, आज हम 140 करोड़ भारतीय मिलकर अपने देश को विकसित भारत बनाने के लिए जी जान से जुटे हैं. देश की तरक्की के लिए जो कुछ भी चाहिए वो हम भारत में ही बनाएं. ये आज के समय की मांग है.
या कार्यक्रमात रेल्वे इंजिन प्रकल्पासह सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं. झारखंडमध्ये लातेहार भागात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सीपीआय नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनीष यादव ठार झाला. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. तर या कारवाईत कुंदन खेरवार या अन्य एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून जुलै 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै तर 10वीची परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षेचं वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलं आहे. दरम्यान राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. प्रवेशासाठी अंतिम अर्ज 3 जून पर्यंत भरता येणार आहे. विद्यार्थी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांच्या नावाचा पसंतीक्रम देऊ शकतात. तात्पुरती गुणवत्ता यादी 5 जूनला प्रसिद्ध केली जाईल. काही आक्षेप असल्यास विद्यार्थी 6 आणि 7 जूनला तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार करू शकतात. अंतिम गुणवत्ता यादी 8 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती शिक्षण संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या 112 शिक्षण क्रमांच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात होत आहे. राज्यभरातल्या 580 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून 4,25,208 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात 121 ज्येष्ठ नागरिक आणि राज्यातल्या विविध तुरुंगातील 3,016 कैद्यांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची 1 जून रोजी होणारी पूर्वघोषित परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं 107 वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबई, ठाणे तसंच नवी मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागात तसंच रेल्वे रुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या 96 धोकादायक इमारतींमधल्या 3,000 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मुंबईत 24 तासात 135.4 मिलीमीटर पाऊस झाला. कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, रायगड या भागात आज अतिवृष्टीची नोंद झाली. दौंडमध्ये 117 मिलीमीटर, बारामतीत 104.75, इंदापुरात 63.25 मिलीमीटर इतका पाऊस झाला. सोलापूरमध्ये 67.75 मिलीमीटर पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पंढरपूर इथं भीमा नदीपात्रात 3 जण अडकले असून बचाव कार्य सुरू आहे. रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा आता झाला असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बारामतीमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निंबोडी, शेटफळगडे, मदनवाडी आणि भिगवण इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पुढचे काही दिवस मुंबई आणि राज्याच्या अनेक भागात सतत जोरदार पावसाचा अंदाज असून नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 80व्या जयंतीनिमित्त लातूर शहरात बाभळगाव इथं त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहरातल्या विलासबाग इथं देशमुख कुटुंबियांसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. गायक आनंद भाटे यांनी यावेळी शास्त्रीय संगीत आणि भक्तिगीतं सादर केली. बीड जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांपासून कृषी विभागातल्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. यामुळे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे, खरीप हंगामात कृषी विभागाची पेरणीपूर्व कामं खोळंबली आहेत. मात्र शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी संप सुरू असतानाही पंचनामे करण्याचा निर्णय कृषी सेवक संघटनेनं घेतला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या 5 वर्षात पाणी पोहोचेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड इथल्या जाहीर सभेत माहिती. देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात ही काळाची गरज, पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.